सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये आणि ग्रीन रेव्होल्यूशन या बॅनर अंडर एक फार सुंदर कार्यक्रम होतोय उद्याच्याला जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून. एक टेकडी दत्तक घेतली आहे या सगळ्या मंडळींनी मिळून आणि तिकडे वृक्षारोपण केलं जाणार आहे. जवळजवळ 5,000 वृक्ष लावली जाणार आहेत. याच सगळ्या इनिशिएटिव्ह बद्दल बोलण्यासाठी डॉक्टर म्हसदे आपल्या सोबत आहेत सध्या. हा टेकडीवर गेल्या कितीतरी दिवसांपासून तुम्ही श्रमदान करता आहात. किती दिवसांपासून चालली आहे ही प्रोसेस?
सर्वसाधारणतः 3 महिन्यांपासून आम्ही इथे श्रमदानातून जवळजवळ 5,000 खड्डे खोदलेत. त्याप्रमाणे अनेक चाराही खोदल्या आहेत आणि आमची जी मूळ संकल्पना होती पाणी अडवा पाणी जिरवा त्यानुसार बरेचसे बांधही आम्ही श्रमदानातून इथे बांधलेत.
बरं बरं बरं, क्या बात आहे. आणि उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा जर विचारली काय काय होणार, किती वाजता पहिले तर सुरुवात होणार आहे उद्याच्याला?
उद्याच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6:30 होणार आहे.
बरं,
त्यानुसार आमचे जे काही व्हॉलंटियर्स आहेत हे जवळपासच्या शाळांमध्ये पोहोचवून त्यांनी एक अवेअरनेस क्रिएट व्हावा म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या टीचर्सही तिथे आमंत्रित केलं आहे.
बरं बरं,
या कार्यक्रमात सहभागी होतील आणि जेणेकरून जी पुढची पिढी आहे तिच्यामध्ये अवेअरनेस तयार होईल वृक्षारोपणाबद्दल संदर्भात. आणि मुख्य हेतू आमचा तोच, त्यामुळे आम्ही बऱ्याचशा शाळांना अप्रोच होऊन आणि त्यांनी जास्तीत जास्त संख्येत विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावं ही मागणी शाळांकडे केली आणि त्याप्रमाणे बऱ्यापैकी प्रिन्सिपल्स तयारी दाखवली आणि त्यांच्या शाळेच्या बस त्यांचे टीचर्स आणि विद्यार्थी उद्या सकाळी 7-10 या वेळात इथे उपस्थित राहणार.
क्या बात है नाशिक. रुद्रा आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट डॉक्टरांकडून जाणून घ्यायची आहे, थोडाच वेळात जाणून घेऊयात. बजाते राहो.